अध्याय 2. माझी प्रकृती सुधारावी म्हणून कृष्णदास बाबाजी आणि असीम कृष्ण यांनी मला त्यांच्या आश्रमात नेले. पहिला संपूर्ण दिवस मी आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मला त्यांच्या गुरूंची भेट घ्यायला आवडेल का असे असीमने विचारले. मी उत्सुकतेने संमती दर्शवली. तुळशीच्या अंगणात प्रथमच दिमागदार आकृतीची सत्तरीतील एक व्यक्ती खुर्चीवर डोळे बंद करून माळेवर जप करताना दिसली. हे स्वामी बन महाराज होते. गुळगुळीत दाढी, डोक्यावर पांढरे खुरटे केस, अंगात साधा टी शर्ट आणि संन्याशाप्रमाणे कमरेभोवती भगवा कपडा गुंडाळला होता. आम्ही येत असल्याची चाहूल लागताच त्यांनी हळूच डोळे उघडले. आम्हाला त्यांच्याजवळ बसण्याची खूण करीत नम्रपणे ते म्हणाले, या. हसून त्यांनी माझे नाव विचारले. ओ रिचर्ड, आमचा अतिथी या नात्याने तुझे स्वागत करताना मला आनंद होत आहे. तुझे वृंदावनात येणे काही अनपेक्षित नाही. वृंदावन काय आहे हे तुला माहीत आहे का? त्यांचे प्रेमळ शिष्टाचारपूर्ण बोलणे लक्षवेधक होते. आपण मला स्पष्ट करून सांगाल तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. जपमाळ बाजूला टेबलावर ठेवत ज्ञानमुद्रा करीत ते शुद्ध इंग्रजीत बोलू लागले. आपल्या क्षणभंगूर भौतिक अस्तित्वापलीकडे आध्यात्मिक जग किंवा ब्रह्म आहे. निर्विशेष रूपात पूजा करणाऱ्यांसाठी हे अंतिम ध्येय आहे. त्याहून पुढे आध्यात्मिक जगात दिव्य लोक आहेत. तेथे सर्वश्रेष्ठ भगवंत आपल्या विविध रूपात निवास करतात. आध्यात्मिक जगात वृंदावन हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांच्या शब्दांना पुरावा देण्यासाठी प्राचीन संस्कृत श्लोक उच्चारण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या तालबद्ध शब्दांनी मला मोहून टाकले. ते पुढे म्हणाले, 5000 वर्षांपूर्वी सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण या जगात अवतीर्ण झाले आणि त्यांचे स्वतःचे धाम वृंदावन त्यांनी इथे प्रकट केले. जे कृष्ण भावनाभावित आहेत ते आजही श्रीकृष्णांना लीला करताना पाहू शकतात. ते थांबले. माझ्या डोळ्यात त्यांनी खोलवर पाहिले आणि पुन्हा म्हणाले, रिचर्ड, तू इथे आला आहेस हा काही योगायोग नाही. मी तुझे वृंदावनात आणि आमच्या आश्रमात स्वागत करतो. प्रेम आणि आदर प्रकट करण्यासाठी लाकडी फाटकाजवळ शिष्यांची रांग लागण्यास सुरुवात झाली होती. एक मध्यमवयीन स्त्री बन महाराजांकडे आली आणि तिने एक सोनेरी फूल त्यांच्या हाती दिले. ते माझ्याकडे वळाले. रिचर्ड, तुला हवे तितके दिवस तू आमच्याकडे राहू शकतोस. तू आमचा विशेष अतिथी आहेस. कृष्णदास बाबाजी माळेवर जप करीत मंदिराच्या एका बाजूला चालत होते. त्या दिशेला मान वळवून महाराज म्हणाले, तुला तिथे कृष्णदास बाबाजी दिसतात? मी होकारार्थी मान डोलावली. तू जर तुझी सकाळ त्यांच्याबरोबर व्यतीत केलीस तर तुला मोठा आध्यात्मिक लाभ होईल. ते परमहंस बाबाजी आहेत. दिवस रात्र कीर्तनात नामजपात तल्लीन असतात. त्या ज्येष्ठ बाबाजींची स्तुती करताना स्वामीजींचे नेत्र अश्रूंनी भरून आले. त्यांची भक्ती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. सकाळी त्यांच्याबरोबर वेळ घालव, जेणेकरून तू भक्तियोगाचे सार शिकशील. दुपारच्या वेळात वृंदावनातील वनात मुक्तपणे फिर आणि दिव्य आनंदाचा अनुभव घे. त्यांनी मला सांगितले की तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाणार नाही. आश्रमवासियांसाठी कडक नियम आहेत. ते म्हणाले, पण तू माझा विशेष अतिथी आहेस आणि तुला हवे तसे तू येऊ जाऊ शकतोस. कृपया आरामात आणि आनंदात राहा. महाराजांनी हातातील फूल बोटांनी फिरवले व म्हणाले, रोज सकाळी मी इथे अंगणात बसतो. तू कधीही येऊन माझ्याशी बोलू शकतोस. कृतज्ञतापूर्वक मी नमस्कार केला. धन्यवाद. माझ्या आजारी स्थितीत त्यांचे औदार्य मला जीवनदायी वाटले. मला मिळत असलेली प्रेमळ वागणूक पाहून असीमनेही स्मितहास्य केले. बन महाराजांचे मुख्य ध्येय शिक्षण हे होते. त्यासाठी त्यांनी वृंदावनात महाविद्यालयाची स्थापना केली. ते स्वतः उच्च शिक्षित प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. पूर्व बंगालमधील रूढीप्रिय सनातन ब्राह्मण कुटुंबासाठी त्यांचा नावलौकिक म्हणजे एक अभिमान होता. असीमने सांगितले की केवळ 10 वर्षांचे असताना ते त्यांचे गुरु श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतींना भेटले. त्यांचा प्रभावी संदेश ऐकून, त्यांचे निष्कलंक चारित्र्य पाहून बन महाराजांनी भक्तिमय सेवेच्या कार्यासाठी आपले जीवन वाहून घेतले. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वतींनी निर्भयतापूर्वक जाहीर केले, कुळ, राष्ट्रीयत्व किंवा जात यांच्या आधारावर कोणाचेही वर्गीकरण करता कामा नये. आपण सर्वजण शाश्वत आत्मा आहोत, क्षणभंगूर शरीर नाही. लोकांचा त्यांच्या जन्मावरून नव्हे तर गुणांवरून आदर केला पाहिजे. वर्णाश्रम पद्धतीचे आधुनिक विकृत स्वरूप निर्भयपणे उघडकीस आणताना त्यांना जीवावर बेतणाऱ्या कटांनाही सामोरे जावे लागले. भक्तिसिद्धांत सरस्वतींनी प्रामाणिक भक्तीवर जोर दिला आणि अहिक उथळपणा व तथाकथित आध्यात्मिकतेचा त्यांनी त्याग केला. वयाच्या 23व्या वर्षी बन महाराजांनी संन्यासाश्रम अर्थात आजन्म ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले आणि भारतभर प्रचार करण्यास सुरुवात केली. भक्तिसिद्धांतांच्या ज्या पहिल्या काही शिष्यांना 1920च्या दरम्यान इंग्लंड आणि जर्मनीत पाठवण्यात आले त्यापैकी ते एक होते. दररोज सकाळी सूर्योदयासमी स्वामी बन महाराजांशी बोलण्यासाठी आसीम आणि मी अंगणात भेटायचो. नंतर जेव्हा आसीम त्यांच्या गुरूंना मदत करण्यासाठी कॉलेजला जायचा तेव्हा मी लगेचच मंदिरात जायचो आणि 8 वाजल्यापासून दुपारी 12:30 कृष्णदास बाबाजी जेथे भक्तिगीते गात असत तेथे त्यांच्या शेजारी जमिनीवर मी बसून राहायचो. त्यांचे नेत्र आध्यात्मिक भावनेने ओतप्रोत असत आणि भावाश्रूंना रोखून धरणे त्यांना नेहमी कठीण जात असे. कीर्तन करताना ते मृदंग वाजवीत. त्यांचा आवाज साधा असला तरी भक्तीने ओथंबलेला आणि हृदयात उतरणारा असे. रोज पहाटे 4:30 मठवासी भक्तांसमोर कीर्तन करण्याचा मान बाबाजींना दिला जात असे. जसे प्रार्थनेला हळूहळू कीर्तनाचे किंवा संकीर्तनाचे स्वरूप प्राप्त होई तेव्हा प्रत्येकजण आनंदाने नाचत असे. बाबाजी शरीराने लहान, सडपातळ आणि वृद्ध असूनही मृदंग वाजविताना ते कृष्ण मंदिरापासून अंगणापर्यंत नाचत जात. इतर भक्तही उत्साहाने त्यांच्या मागेमागे ओढले जात. शंकरांच्या छोट्याशा मंदिरात प्रवेश करताच ते मोठ्याने गात तेव्हा साधारण 20 भक्त उंच उडी मारत आणि मोठ्याने घंटानाद करीत. कीर्तनाचे नेतृत्व करताना ते सर्वांना तुळशीच्या बागेभोवती फिरवून अंतिम मंदिरात आणीत. बाबाजी इतर वेळी गंभीर असणाऱ्या मठवासियांना देखील आनंदाने भारावून ठेवीत असत. आश्रमातील प्रत्येक दिवस अशा प्रकारे सुरू होत असे. 70 वर्षांच्या वयातसुद्धा कृष्णदास बाबाजी एका अक्षय ज्वालामुखीप्रमाणे होते. प्रत्येक वेळेस भगवंतांचे गुणगान गाताना त्यातून अविरत भक्ती रसच बाहेर पडत असे. कीर्तन कधीच थांबू नये असे बाबाजींना वाटे. एकदा मला जुलाब होत होते. मध्यरात्री मी शौचालयाकडे पळालो तेव्हा त्यांच्या खोलीतून साध्या पण भारदस्त आवाजात महामंत्राच्या जपाचा आवाज मला ऐकू आला. कधी त्यांनी नामजप करणे थांबवले होते का? रात्री अपरात्री कधीही मी उठलो की शांतपणे त्यांच्या खोलीच्या खिडकीजवळच घुटमळत राहत असे. भगवंतांशी असणाऱ्या व्यक्तिगत प्रेमामुळे ते एकांतवासात रात्रंदिवस कृष्णनामाचा जप करीत असत. ते कधी झोपतात हे आश्रमातील कोणीही सांगू शकत नसे. दवाखान्यात असताना त्यांच्या हरे कृष्ण या उच्चाराशिवाय बाबाजी कधीही माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत. त्यामुळे त्यांना इंग्रजी येत नाही असा माझा समज झाला होता. एके दिवशी सकाळी मी उशिरा उठलो आणि विहिरीवर स्नानासाठी गेलो. दोरीच्या मदतीने बादली विहिरीत सोडली आणि भरल्यानंतर ती वर ओढली. विहिरीजवळच्या दगडावर बसून तांब्याच्या लोट्याने बादलीतून पाणी घेतले आणि अंगावर ओतले. अचानक मला कोणीतरी इंग्रजीत विचारले, आज सकाळी तू कुठे होतास? कोठून आवाज आला हे पाहण्यासाठी मी आजूबाजूला पाहिले, परंतु कृष्णदास बाबाजींव्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हते. स्नान मी सुरूच ठेवले. पुन्हा तेच शब्द, आज सकाळी तू कुठे होतास? पुन्हा मी आवाज कोठून येत आहे हे पाहिले, पण केवळ बाबाजीच दिसले. मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले. कदाचित कोण बोलत आहे हे त्यांना माहीत असेल. थेट माझ्या डोळ्यात पाहत ते इंग्रजीमध्ये म्हणाले, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाहीस? बाबाजी, मी तत्परतेने म्हणालो. तुम्ही इंग्रजी बोलता? हे मला माहीतच नव्हते. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. त्या दिवसापासून त्यांच्या बोलण्यात प्रामुख्याने हरे कृष्ण हे शब्द असले तरी अस्खलित इंग्रजीमध्ये ते माझ्याशी बोलू लागले. माझ्यावर त्याचा खूप प्रभाव पडला. 1970 काळात भारतात बहुतांश लोकांना इंग्रजीचे अगदी मोजकेच शब्द माहीत असत आणि त्याचा अर्थ जरी त्यांना माहीत नसला तरी विशेष करून पाश्चिमात्यांसमोर त्याचा दिखावा करण्यात त्यांना खूप अभिमान वाटे. परंतु अस्खलित इंग्रजी येत असूनही जोपर्यंत कुणाला तरी मदत करण्यासाठी आवश्यकता भासत नाही तोपर्यंत बाबाजी एक शब्दही इंग्रजी बोलत नसत. उद्दामपणाचा लवलेशही त्यांच्यात सापडू शकत नव्हता. कदाचित याच कारणामुळे सतत पवित्र नामाचा जप करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. शांत ध्यान हा दृढनिश्चयी अध्यात्मवाद्यांचा मार्ग आहे आणि कीर्तन नृत्य हे तत्त्वज्ञानाविषयक गहन साक्षात्कार नसलेल्या भावनाप्रधान लोकांसाठी आहे असे पूर्वी मला वाटत असे. कृष्णदास बाबाजींनी हा गैरसमज मोडून काढला. त्यांचे ज्ञान अनासक्ती आणि प्रेमाची शक्ती मी नाकारू शकत नव्हतो. भक्तियोग म्हणजे कृष्णांची प्रेममयी सेवा हा त्यांचा मार्ग होता. ते प्रेम जागृत करण्याची उघड पद्धत म्हणजे भगवंतांच्या पवित्र नामाचा जप होय. संपूर्ण वृंदावनातील लोक त्यांच्यावर प्रेम करीत. बहुतेक मंदिरांमध्ये जेव्हा कधी विशेष कार्यक्रम असे तेव्हा बाबाजींना कीर्तनाचे आमंत्रण मिळत असे. कधीकधी ते मलाही त्यांच्यासोबत घेऊन जात. एके दिवशी आम्ही एका गजबजलेल्या मंदिरात प्रवेश केला. शेकडो लोक तिथे कीर्तन करीत होते. कृष्णदास बाबाजींनी शांतपणे मागे बसून केवळ निरीक्षण करणे पसंत केले. एकाने त्यांना ओळखले आणि लगेच कीर्तन थांबले. त्या मंदिराचे गुरु पुढे आले. त्यांनी बाबाजींच्या गळ्यात मृदंग अडकवला. संपूर्ण भक्त समूह त्यांना कीर्तनाचे नेतृत्व करण्याची विनंती करू लागला. मृदंगावर पहिली थाप पडताच लोकांचे हृदय कृतज्ञतेने द्रवले. बाबाजींप्रती असलेल्या प्रेमाचा उद्रेक पाहिल्यावर या म्हणीचा प्रत्यय आला. आदराची इच्छा नसलेला खऱ्या अर्थाने आदरास पात्र असतो. अमानीन मान देन. अमानीच मान देण्यास पात्र असतो. एकादशीच्या दिवशी उपवास असतो. तेव्हा कृष्णदास बाबाजी संपूर्ण रात्र एका चिंचेच्या पवित्र झाडाखाली सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत कृष्णांच्या पवित्र नामाचा जप करीत असत. त्यांच्याबरोबर राहून मी आश्चर्यचकित झालो, कारण त्या वृद्ध व्यक्तीमध्ये थकल्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. मी मात्र जागा राहण्यासाठी धडपडत होतो. बाबाजींसाठी हा दिवसरात्रीचा उपवास आणि ध्यान ही काही सक्ती नव्हती, तर कृष्णांसाठी असलेले त्यांचे आंतरिक स्वाभाविक प्रेम होते. सूर्य वर येऊ लागला तसे बाबाजी उद्गारले. 500 याच झाडाखाली भगवान श्री चैतन्यांनी त्यांचे प्रेम जगासमोर प्रकट केले. बाबाजी, कृपया मला भगवान श्री चैतन्यांबद्दल सांगाल का? त्यांचे नेत्र चमकले. संपूर्ण रात्रभर चाललेल्या नामजपाने उन्मादित झालेल्या बाबाजींनी स्पष्ट केले, भगवान श्री चैतन्य हे कृष्ण आहेत, सर्वश्रेष्ठ भगवंत आहेत. सहज साध्य असणाऱ्या पद्धतीने भगवंतांचे प्रेम वितरण करण्यासाठी 500 ते अवतीर्ण झाले. त्यांच्या अवताराबाबत शास्त्रांनी अनेक युगांमध्ये भविष्यवाणी केली आहे. ते स्वयं भगवंत होते, तरी स्वतःच्या उदाहरणाने आपल्याला शिकवण देण्यासाठी त्यांनी एका भक्ताचे रूप घेतले. सांगताना बाबाजींचा आवाज उत्साहाने भरून गेला. उत्कट प्रेमाचे ते मूर्तिमंत रूप होते. सर्व जीवांप्रती असलेल्या करुणेने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. दंभ आणि कलहाच्या युगात त्यांनी शिकवले, आपला आध्यात्मिक आजार बरा करण्यासाठी आवश्यक असणारे औषध म्हणजे भगवंतांच्या पवित्र नामाचा जप. श्री चैतन्यांनी शिकवले की प्रत्येक युगात भगवंतांनी अनेक नावे प्रकट केली आहेत आणि त्या सर्वांमध्ये आपली शक्ती पूर्णरित्या दिली आहे. भगवंतांप्रती प्रेम असणे हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे. प्रत्येकामध्ये तो सुप्तावस्थेत असतो, परंतु आपल्याला त्याचा विसर पडला आहे. भगवंतांच्या नावाचा जप आपल्या हृदयात या प्रेमाची पुनर्जागृती करतो. हाताची मूठ उचलत बाबाजी निर्भयपणे म्हणाले, भगवान चैतन्यांनी सर्व सांप्रदायिक सीमा झुगारून आध्यात्मिक परिपूर्णतेसाठी सर्वांना समान संधी दिली. त्यांचे शब्द मला अगदी सोपे पण सत्य वाटले. मला अजून शिकण्याची इच्छा होती. जप करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता, मी विचारले. त्यांचे नेत्र तेजोभावाने उजळले. डोळे बंद करीत त्यांनी संस्कृत श्लोक गायला आणि त्याचे स्पष्टीकरण केले. भगवान चैतन्यांनी शिकवले की आपण गवताच्या पात्याहूनही अधिक नम्र, वृक्षाहूनही अधिक सहनशील व्हावे. स्वतःसाठी मानाची अपेक्षा न करता सर्वांप्रती आदर दाखवावा. यासाठी अथक प्रयत्न करावेत. अशा पद्धतीने आपण भगवंतांच्या नामाचा जप सतत करू शकतो. आमच्या दोघांमध्ये असलेल्या जमिनीवरील गवताला फटकारत ते म्हणाले, हे गवत तू पाहतोस, आपल्या पायाखाली अत्यंत नम्र स्थितीत राहूनही प्रत्येकाची सेवा करण्यात ते आनंदी असते. पाऊल पडून उचलताच पुन्हा ते सेवा करण्यासाठी उभे राहते. त्याच्या नम्रतेवरून आपणही शिकू शकतो. पाठीमागे असलेल्या झाडाकडे वळत ते म्हणाले, तू हा वृक्ष पाहतोस, आपल्याला सावली देत स्वतः सूर्याचे कडक ऊन सहन करतो, स्वतः कडाक्याची थंडी सहन करीत आपल्याला ऊब देण्यासाठी लाकूड देतो, तसेच पाण्याच्या थेंबाशिवाय महिनोन महिने उभे राहून आपली तहान शमवण्यासाठी रसदार फळे देतो आणि काहीही तक्रार न करता. आपण झाडापासून सहनशीलता शिकली पाहिजे. भगवान चैतन्यांनी शिकवले की भगवंतांच्या दासांच्या दासांचा नम्र दास बनण्याची आपण इच्छा केली पाहिजे. केवळ या प्रकारेच आपण हरिनामाच्या अमृताची गोडी चाखू शकतो. बाबाजी उभे राहिले. हृदयापासून हसत माझ्या मस्तकावरून हात फिरविला आणि रमत गमत ते दूर नदी किनाऱ्याकडे निघून गेले. वर्षा ऋतूतील जलवर्षावाने रुंद झालेली यमुना वृंदावनाच्या वनातून आणि प्रभागातून संतपणे वाहत होती. मी तिच्या निळ्या पाण्याकडे एकटक पाहत विचार करीत होतो. त्यांचे शब्द अनमोल हिऱ्यांप्रमाणे आहेत. स्वतःच्या जीवनात ते त्याचे प्रामाणिकपणे पालन करीत असल्याने माझ्या हृदयात ते खोलवर उमटले. त्याच क्षणी शांतीचा एक झरा माझ्या हृदयात उफाळून आला. मला असे वाटले की मी जिथे असायला हवे होते अगदी त्याच ठिकाणी आहे.